श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण दासबोध पाहतो आहोत दशक पहिला समास नववा. काही वय आपल्या झालेले आहेत, परमार्थ स्तवन चालू आहे. समर्थ म्हणतात या परमार्थाचं महत्व इतकं आहे की त्या ठिकाणी ब्रह्मादिक देखील विश्राम पावतात आणि योगी त्या ठिकाणी तन्मय होऊन राहतात. म्हणून हा परमार्थ सकाळ असं विसावा, सर्व जीवांना विसावं जर कुठे मिळणार असेल त्या परमार्थाच्या ठिकाणी. सिद्ध साधू महानुभाव सर्व जी मंडळी असतील आहेत ती सर्व मंडळी स्वतःच जीवन सार्थक करून घेतात आणि बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून त्यांच्यासाठीही काही कार्य या समाजात देह धारण करून करतात. परंतु कुठं ना कुठंतरी त्याचा अंत असतो आणि तेही पुन्हा विश्रांतीला कुठं जातात असं विचाराल तर ह्याच ठिकाणी ते विश्रांतीला येतात. आणि शेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुणी. आणि जे कोणी सात्विक व्यक्ती असतील पण जड आहेत ते सात्विक आहे खरे परंतु जड जीव आहेत, त्यांना बोध झालेला नाहीये. परंतु सत्वगुण असल्यामुळे त्यांना जर नेमकं मार्गदर्शन मिळालं तर ते सत्संगाच्या सान्निध्याने संतांच्या सान्निध्याने त्यांना ह्या मार्गावरून वाटचाल करता येते आणि त्यांच्या जीवाला सुद्धा विसावा त्या ठिकाणी मिळतो. जे जड जीव जरी असले तरी ह्या ठिकाणी गेल्यानंतर ते विश्रामता पावतात. म्हणून खरी विश्रांती ह्या ठिकाणी आहे असं समर्थ म्हणतात. परमार्थ जन्माचे सार्थक. नरजन्मात आलेल्याचं सार्थक कशामध्ये आहे तर स्वरूप बोध होण्यामध्ये जन्माचं सार्थक आहे. पुष्कळ मंडळी असतात स्वतःसाठी जगणारी असतात, स्वतः पुरतच पाहणारी असतात, ती स्वार्थी असतात. दुसऱ्यासाठी समाजासाठी देशासाठी काही करणारी मंडळी असतात, सर्व आयुष्य त्यांनी समाजाच्या देशाच्या साठी घालवलेलं असतं परंतु तथापि परमार्थाची फारशी जाणीव नसते असे परार्थी लोकही असतात. आणि तिसरे जे असतात ते परमार्थी असतात ज्यांच्यामधून मी माझं संपूर्ण गेलेलं असतं आणि ते भगवंताशी एकरूप होऊन राहिलेले असतात. म्हणून स्वार्थ परार्थ आणि परमार्थ या तीन पातळ्यापैकी कुठं ना कुठं प्रत्येक जीव असतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की परार्थाच्या पायरीवर जरी आलेला असला तरी परमार्थ केल्याशिवाय जन्माचं सार्थक होत नाही. म्हणजे अत्यंत त्यागी वृत्तीची मंडळी जरी असली तरी त्यांना जोपर्यंत मी कोण ह्याचा शोध लागलेला नाही तोपर्यंत त्यांच्या जन्माचं सार्थक होत नाही. बोध झाला की त्यांचा पुनरपि जननम पुनरपि मरणम हे चुकलं, ते स्वरूपाशी एकरूप होऊन जातात. पण तो बोध जर झालेला नसला तर त्यांना पुनर्जन्म आहे, पुन्हा साधन आहे. त्यामुळे परमार्थ जन्माचे सार्थक होतो करतो केव्हा? बोध होईल तेव्हा. नाहीतर पुष्कळ वेळा संसारी धड नसतो, परमार्थाचाही पाया काही नसतो. अशीच बहुतेक मंडळी आली आणि गेली अशी स्थिती असते. प्रपंचातल्या साध्या गोष्टी पहिल्यांदा मिळवायच्या असतात आणि मग प्रपंचातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी मोठे मोठे गुण हे प्रयत्नाने साध्य करून घ्यायचे असतात. त्याच्यासाठी तन मन धनाने प्रत्येक गोष्टीचं अनुष्ठान करावं लागतं. पुष्कळ मंडळी म्हणतात हे परमार्थ करून फळ काय, त्याचं ही साधना करून आपल्याला काय मिळणार? तर वस्तुत परमार्थ करणं ध्यान नाम करणं हेच आतापर्यंतच्या आपल्या कर्माचं फळ आहे. त्याच्यामध्ये रंगून जाणं हेच फळ आहे. या फळाला आणखीन फळ कुठलं आहे? परंतु बहुधा त्याची कल्पना नीट येत नाही, त्यामुळे परमार्थाची गोडी लागत नाही. मग स्वार्थाची दृष्टी ठेवून काही ठिकाणी परमार्थ चालतो तसा अभिप्रेत नाहीये. परमार्थासाठीच परमार्थ करायचा आहे असा जर केला तर तो परमार्थ संसारात राहणाऱ्याला सुद्धा तारक ठरतो. नुसताच संसार जर केला तर तो तारक ठरत नाही, पण परमार्थाच्या पायावर जर संसार केला तर तो संसार अत्यंत प्रेमाचा होतो. आणि तसा संसार करावा असा समर्थांचा तर फार भर आहे. ते म्हणतात प्रपंच सांडून परमार्थ करार तरी तोही चालणार नाही. तर प्रपंच सांडून परमार्थ करायला लागला तर अन्न मिळेना खायला, मग तया करण त्याला परमार्थ कायचा. बर परमार्थ सांगू न प्रपंच करीसी तेने तू यमयातना भोगीसी. त्यामुळे नुसता प्रपंच किंवा नुसता परमार्थ हा समर्थांना मान्य नाहीये, तर ते पुन्हा पुन्हा सांगतात दोन्ही बरोबर गेलं पाहिजे आणि स्वतः परमार्थी झालं पाहिजे आणि मग सगळ्या समाजकारणात राजकारणामध्ये आपण पडलं पाहिजे किंवा जे काही आपण काम करणार असो ते त्याला परमार्थाचे अधिष्ठान हे अत्यंत आवश्यक आहे. आणि असा जर असेल तर सगळ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या तारक ठरतात. तसं इथं परमार्थ देखील संसारी तारक ठरतो. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जर कुणी धर्माच्या अंगाने जाणार असेल तर त्याला परमार्थ हा परलोक दाखवतो. याचा अर्थ पारत्रिक कल्याण त्याचं होतं. त्यामुळे धर्माच्या न्यायाच्या नीतीच्या पायावरच परमार्थाचं अधिष्ठान चाललेलं आहे. ते जर नसेल तर परमार्थ संभवत नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जीव आणि ईश्वर मध्ये त्याचा फरक नाही. ईश्वराला अखंड स्वरूपाचा बोध असतो, संतांना तो बोध असतो आणि जीव स्वरूपाला विसरलेला असतो. हा दोन्ही मधला फरक आहे. आणि म्हणून ईश्वर संत सद्गुरु ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहेत त्या स्वरूपाचा जो विस्मरण झालेला आहे त्याचा बोध त्याचं स्मरण करणं अखंड त्याचं अनुसंधान ठेवणं असं केल्याने जीव जिथून आलाय तिथं जाऊ शकतो. परमार्थ तापसासी थार. जे कोण तपस्या करणारे आहे तपस्वी मंडळी आहे त्यांनाही आधार परमार्थाचा आहे. परमार्थ साधकांशी आधार साधकांना आधार देणार आहे. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. भवसागराच्या पलीकडे नेण्याचं काम परमार्थ करत असतो. जसं समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय साधना करून 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 तो उगमाकडे गेला आणि उगमाकडे गेल्यानंतर त्यांनी परतून पाहिलं तो पाणीच नाही. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मागवून पाहिलं की मी एवढी कडक साधना केली नाना प्रकारचे काय काही शरीराला कष्ट दिले मनाला कष्ट दिले ते सगळं करून मी आल्यानंतर जो माग पाहतोय की पोहून आलो संसार सागरातून तर पोहायला माग पाणी आहे कुठं. त्याचा अर्थ त्याला असा बोध होतो की ज्याच्यातून मी पोहून आलो असं आपण म्हणत असतो तो परमात्मा स्तर आहे. या पोहलो तो काय पोहलो. जसं स्वप्नातून जाग व्हावं आणि लक्षात आलं की स्वप्नामध्ये जे जे काय पडलं तर त्यामुळे मी भयभीत झालो होतो आनंदित झालो होतो नाना प्रकारचे काही विकार उठले होते ते जाग झाल्यानंतर लक्षात येतं की ते स्वप्न होतं यातलं काहीच खरं नव्हतं. तसं स्वरूप बोधावर गेल्यानंतर लक्षात येतं की जी काही धडपड धडपड आपण इतकी वर्ष केली ते सर्व असतच होतं. तेव्हा त्याच्यासाठी आपण उगीच कष्ट घेतले पण उगीच कष्ट घेतले हे कळायला देखील कष्ट घेऊन पलीकडे जावं लागतं. काहीच न करता मनुष्य त्या ठिकाणापर्यंत जात नाही. म्हणून साधना करूनच पलीकडे जायचं आहे आणि साधनी जे साधावे ते आपणच स्वभावे हे मुकामाला पोचल्यानंतर लक्षात येत. म्हणून हा जो आहे भवसागराचा पार दाखवण्याचं काम परमार्थ करतो. त्याच्या पुढे त्याला स्पष्ट ओया समर्थांनी वापरलेल्या आहे. परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. जर कुणी परमार्थ करत नसेल तर तो भिकारी आहे म्हटलाय. मग तो ऐहिक जगामध्ये करोडोपती असो मोठ्या एखाद्या स्थानावर असो एखाद्या देशाचा पंतप्रधान असो राष्ट्रपती असो कोणी असो म्हणजे सत्ता संपत्ती सगळ्या बाबतीमध्ये तो किती जरी मोठा असला तरी तो परमार्थ जर करत नसेल तर तो भिकारी आहे असं म्हटलेलं आहे. कारण ह्या जन्मातून जे वैभव मिळवायचं आहे जे आत्मधन प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचा त्याला पूर्णतः विसर आहे आणि जे नको त्याच्या पाठीमागा लागलेलं आहे आणि काहीतरी हवं हवं आहे. भिकारी कोणाला म्हणायचं जो काहीतरी सारखा मागत असतो ज्याला काहीतरी सारखं हवं असतं जो भीतीग्रस्त असतो कशाची तरी भीती त्याला वाटत असते. मृत्यूची तरी भीती शेवटी असतेच कोणाला ना कोणाला. पण हा जो पूर्ण बोधावर गेलेला असतो त्याला मृत्यूची देखील भीती नसते. मृत्यूच्या रूपाने मृत्यू सर्वहारश्चा मृत्यू ही भगवंताचीच विभूती आहे. त्यामुळे मृत्यू हा देहाला आहे आणि तो जर आला तर भगवंतच मला भेटला असाही त्याचा भाव असतो. अशा निरनिराळ्या बोधाच्या पातळ्या आहेत. त्यामुळे असा जो परमार्थी आहे तो खऱ्या अर्थाने राज्यधारी आहे. आणि त्याच्यामध्ये असं एक सामर्थ्य असतं की तो तर मुक्त होतोच पण अनेकांना देखील त्या मार्गाने नेण्याचं सामर्थ्यही काही काही या मंडळींच्या मध्ये असतं. म्हणून परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. परमार्थ घडायला देखील अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे आणि शिवाय ह्याही जन्मात कुठल्या घरात तो जन्माला आलेला आहे आई वडिलांचे काय संस्कार मिळालेले आहेत आजूबाजूचे काय संस्कार मिळाले ह्याच्यावर तो परमार्थ करेल का नाही किंवा करत असेल तर त्याच्यामध्ये त्याची प्रगती होते का नाही हे लक्ष अवलंबून असतं. कारण हे जे संस्कार असतात ते खूप खोलवर गेलेले असतात. देह मन बुद्धीवर होणारे संस्कार, इंद्रियावर होणारे संस्कार, ते सर्व काही धुतले गेल्याशिवाय तो ह्या मार्गावरती स्थिर होऊ शकत नाही. म्हणून अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आत उडे अनुभवासी. हे जर पुण्य असेल, साधना होत असेल, तर मुख्य परमात्मा हा अनुभवाला येतो. याचा अर्थ मीच तो आहे या बोधावर येतो. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला. जन्म सार्थक कुणाला होतो? ज्यांनी कुणी परमार्थ ओळखला. ओळखला याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेतला, केला आणि तो परमार्थीच होऊन राहिला असं झालं असेल तर जन्म सार्थक होतो. केवळ तो परमार्थ करायला लागला म्हणून तो मोकळा झाला असं होत नाही. करायला लागणारी मंडळी पुष्कळ असतात, परंतु मुक्कामापर्यंत पोहोचणारा क्वचित एखादा असतो. नाही तर गल्ली गल्लीत साधू संत झाले असते असे नसतात. क्वचित एखादा कुठेतरी असतो आणि त्या संतांच्याच रूपाने भगवंत या विश्वामध्ये वास करत असतो आणि म्हणूनच हे विश्वाचं गाडं चाललेलं असतं. भगवंत त्या रूपाने निर्फळाला मार्गदर्शन करीत असतात. असो, आणखी एका ठिकाणी म्हटलंय त्यांनी, जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, ये रतो पापी. त्याला काय काय म्हटलंय बघा, त्याने पापी म्हटलं, भिकारी म्हटलं. पापी जन्मला कुलक्षया कारणे, परमार्थ न करणारा जर असेल तर कुलक्षयाला कारणीभूत असतो असा पापी पुरुष असं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्याला गुचीर म्हटलाय, उंदीर म्हटलेला आहे. जो परमार्थ न करणारा आहे त्याला संत अनेक शब्द वापरतात. तसं इथं देखील त्यांनी म्हटलंय की तो पापी आहे. असो, किती सांगणार आता, भगवत प्राप्ती विण करी संसाराचा शीण. भगवत प्राप्ती करून न घेता जो संसाराचा शीण म्हणजे कावडा वाहतो, बैल जसा कष्ट वाहत असतो ना तसा हा वाहत असतो संसाराचे कष्ट. परंतु त्याच्यातून हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा हे तो विसरलेलाच असतो. तो ते कष्ट निष्कळ नुसतेपणे वाहत असतो. असा जो आहे त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही. असा जो कोणी परमार्थ न करणारा आहे त्याचं तोंड देखील पाहू नये असं सांगितलं. म्हणून संत आपल्या शिष्यांना सांगतात, साधकांना सांगतात की साधकांच्यातच राहा. जे कोणी संसारामध्ये गुंतलेले आहे त्या वातावरणात जाऊ नका, न जाऊ. जरा कुठं तो जीव सत्वगुणी ऊर्ध्वगतीला लागलेला आहे थोडा थोडा, तो पुन्हा त्या वातावरणात गेला तर खाली यायला वेळ नाही, पतन व्हायला वेळ लागत नाही, ऊर्ध्व जायला वेळ लागतो. अशा लोकांचं मुख देखील पाहू नये. भल्या माणसांनी काय करावं? भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धारावे हरिभक्ती करूनी. त्या भल्या माणसाने परमार्थ करावा, शरीराचं सार्थक करावं आणि आपल्या पूर्वजाने त्यांचा देखील उद्धार करावा हरिभक्ती करूनी. असं म्हणून हा दासबोधाचा हा दशक पहिला समास नववा परमार्थ स्तवनाचा हा संपवलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे येत आहे तो दहावा समास जो आहे तो नरदेह स्तवन आहे. नरदेह स्तवन करून त्यांनी हा समास संपवलाय. नरदेह स्तवनात ते म्हणतात की धन्य धन्य हा नरदेह हो. अरे, नरदेह प्राप्त झाला ही मोठी गोष्ट आहे. कारण काय, पशुदेही नाही गती, नरदेहीच प्राप्ती परलोकाची. पशुदेह जर आला तर त्याच्यामध्ये परलोकाची प्राप्ती, पारत्रिक कल्याण होत नाही. परंतु नरदेह प्राप्त झालेला आहे तर त्याच्यामध्ये जेवढा परमार्थ कराल तेवढा सिद्धीला जाईल. पण प्रयत्नशील राहायला पाहिजे. चारी मुक्तींचे तुम्ही धनी व्हाल त्याच्यासाठी नाना साधना करायला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय त्यांनी समर्थाने, नरदेह जर पांगळा असता तर परोपकार करता आला नसता. म्हणून इतकेही नसता व्यंग, सकळ देह आणि चांग, तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. सर्व बाजूनी परमार्थ करायला देह चांगला दिला ना. डोळे वाचू शकतायत ना, कान ऐकू शकतायत ना, हातपाय आहेत, ध्यानाला बसता येत आहे, नामस्मरण करता येत आहे, सगळं जर करता येत आहे तर त्या देहाचं सार्थक कर परमार्थ केल्याने. कारण काय आहे, जन्म दो दिसांची वस्ती कुठेतरी करावी. या देहात राहिलेला आहे तो देह कुठेही आपण ठेवतो. धर्मशाळेत राहतो वेळ प्रसंगी, परंतु ते धर्मशाळेत मुक्काम करत नाही, तो तिथून त्याला पुढे जायचं असतं. तसं वेगळे वेगळे देह धारण करत 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 तो जीव आता ह्या मुक्कामावर जिथं आलेला आहे तर ह्या जन्मामध्ये नरदेह प्राप्त आहे, तो वरच पुढच्या मार्गाला लाग. असं जर केलं नसतंय तर त्याचा सार्थक होणार नाही, वायारे गेला असं होईल. म्हणून नाही तरी हे देह परमार्थी लागिले तरीच याचे सार्थक झाले. देह जर परमार्थ करील तरच त्याचं सार्थक होईल, नाहीतरी हे व्यर्थचे गेले नाना आघाते मृत्यू पंथे. आपण म्हणतो एखादा होता बा चांगला, काय काय झालं, ऍक्सिडेंट झाला, गेले वय वर्ष 25, 28, 30, 60 कोणत्याही वयामध्ये. मृत्यू हा केव्हाही येणारच आहे असं समजू नये की आपल्याला 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष आयुष्य मिळेलच असं सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी जाण्याची शक्य आहे. मग मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. आपण काय करतो, मरणाचे स्मरण असावे म्हणून त्याच्यामध्ये इन्शुरन्स केलेलं पाहिजे, पैसे शिल्लक टाकले पाहिजेत, असं केलं पाहिजे, मुलाबाळांची काळजी केली पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर तुझा जो जन्म झाला आहे, या जन्मामध्ये तुला पुढचा काही विचार आहे का नाही, काय पुढे होणार आहे, आहे त्या जीवनाचं सार्थक कसं करायचं, हे सगळं समजून घ्यायला पाहिजे, नाही तर सगळं व्यर्थ जाईल. म्हणून हा नरदेहस्थवनाचा समाज सांगून पहिलं दशक संपवलेलं आहे. आपलं पहिलं दशक आणि काही समाज हे आपण विस्तृतपणाने घेतलेले आहेत, कारण त्याच्यातून आपल्याला पुढचा सगळा विचार जास्त चांगल्या तऱ्हेनं करणार आहे. दुसऱ्या दशकामध्ये देखील काही समास आपण बघणार आहोत. त्याच्यामधला दुसऱ्या दशकाचा पहिला समास जो आहे तो साधकाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा आहे. त्या समासाचं नावच आहे मूर्ख लक्षण नाम समास. ह्याच्यातली जर सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येते की आपण बऱ्याचशा गोष्टी यातल्या करत असतो. कुणी आपल्याला मूर्ख म्हटलेलं आपल्याला चालत नाही, परंतु समर्थांसारखे संत जे असतात ते प्रत्यक्ष आपल्याला मूर्ख म्हणत नाहीत, पण ते असं म्हणतात की हे बघा, हे जर कोणामध्ये असेल तर त्याला मूर्ख असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी ते थोडस आपण बघूया, कारण साधनेच्या दृष्टीने आपल्याला ते उपयोगी आहे. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्याची लक्षणे. जे केवळ बद्ध जीव आहे, प्रापंचिक सगळं ज्ञान आहे, उदंड ज्ञान आहे, पण आत्मज्ञान जर नसेल, असे जे अज्ञानी जीव आहे त्यांची ही लक्षणं आहे. म्हणून ही मूर्ख लक्षणं कोणामध्ये असतात, तर अज्ञानी जीवात असतात, बद्ध जीवात असतात. त्यांना संसारामध्ये ते कसे असतात, तर पत्नीच्या अधीन असतात. पत्नी हेच त्यांना सर्वस्व असतं. मग आई वडील ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांच्याविषयीची काळजी नसते, त्यांच्याविषयीचं आपलं कर्तव्य आहे याची जाणीव नसते. दुसरं सांगितलं, सांगे वडिलांची कीर्ती आपली आपण स्तुती करी, तो मूर्ख सांगितलं आपली आपण स्तुती करतो. वस्तुतः तो साधक जर असेल तर त्यांनी असं लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्याकडे दोष काय आहेत, ते दोष कसे दूर करता येतील इकडे लक्ष पाहिजे. कुठेतरी एखादा बारीकसा गुण असतो, त्या गुणाच्याच भोवती आपण त्याचे वर्तुळ निर्माण करतो, त्या गुणाचे स्तुती करणारे स्तुती पाठक आपल्या भोवती जमवतो, आणि त्यांनी यांच्या गुणाचं वर्णन करण राहायचं, आणि त्यामध्ये जे आपले दोष आहेत ते दोष उलट पोसले जातात, असा जर कोणी असेल तर त्याला त्यांनी मूर्ख म्हटलाय. बरं, काही मंडळी असतात स्वतःच्या मध्ये कर्तृत्व नसतं, सांगे वडिलांची कीर्ती, आमचे वडील असे 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 मोठे होते असं सांगतात, पण तुझ्याजवळ काय आहे असं म्हटलं तर काहीच मिळवलेलं नसतं. बहुतांचा वैरी, ह्याचं कोणाशीच जमत नसतं. अहंकारी असतो, मोठेपणाच्या भूमिकेत असतो, दुसऱ्याशी जमवून घेणं, दुसऱ्याशी प्रेमानं वागणं असं नसतं, त्यामुळे बहुतांचा वैरी. वरिष्ठांशी मैत्री, खालच्या लोकांशी मैत्री करणं त्याला कमीपणाचं वाटतं. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्या दारात मग तो काही काम करायला जाईल, समर्थाने मान्य दिसत नाही. कुणी शिकवलं तर शिकवणीचा मानी वीट, कुणी जर चांगलं काही सांगायला लागलं तर अशी मंडळी त्याला आवडत नाहीत. मर्यादा सोडून वागणं असतं, जिथं आपल्याला मान असतो तिथं पुन्हा पुन्हा जायचं. वस्तुत हे अहंकार वाढवणार आहे, अहंकाराचं पोषण करणार आहे, म्हणून फार सावध राहायला पाहिजे. सर्व काळ दुश्चित असतो, काय काम करतोय, कुठं जायचं आहे, काय करायचंय, काहीच नाही. काही काम करायला की त्याच्यामध्ये 1760 चुका असतात, त्याचं कारण त्या कामामध्ये पूर्ण एकाग्रतेनं भगवंतानी दिलेलं काम आहे असं समजून तन मन धनाने करायला पाहिजे. त्याच्याऐवजी कुठून तरी कसं तरी करण्याची वृत्ती असते, त्यामुळे सर्व काळ दुश्चित. घरी रुबावात असतो आणि बाहेर मात्र हीन दिनासारखा असतो. परोपकार नाही, दान नाही, पुण्य नाही, विद्या नाही, वैभव नाही, पुरुषार्थ नाही, काहीच जवळ नसतं, पण मोठ्या अभिमानाने वागत असतो. शरणागत जर कुणी आला असेल तर वास्तविक संतांची भूमिका अशी असते, कुणी शरणागत आला असेल तर त्याला ते जवळ करतात, आणि ह्याच्या बाबतीमध्ये कुणी शरण आला असेल तर त्याच्याकडे तुच्छतेनं पाहतात. लक्ष्मीचा भरवसा धरी पैशाच्या तोऱ्यात असतो, वैभव आलं की त्याची मान ताठ छाती पुढे काढून चालत असतो, पण लक्ष्मीचा भरोसा धरू नये. आज आहे उद्या नाही, केव्हा येईल आणि केव्हा जाईल काही सांगता येत नाही, चंचल आहे म्हटलेलं आहे. ईश्वराचा विसर पडलेला असतो, सत्ता आहे, संपत्ती आहे, मोठा कुणीतरी आहे ज्याच्या कृपेमुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे, त्याचाच विसर पडलेला असतो. आणि त्याला कळत नाही की जसं करावं तसं पावावं. तू जसं करून ठेवशील कर्म त्याचं फळ तुला भोगायला लागणार आहे ह्याच्याबद्दल पूर्ण दुर्लक्ष असत. आणखीन एक असतं परपीडेचे मानी सुख, दुसऱ्याला पीडा देण्यात सुख वाटत आणि दुसऱ्याला आनंद झाला की याला दुःख होत. शेजारचा मुलगा चांगला पास झाला का की याच्या पोटात कळमळायला लागतो. शेजारच्या मुलीचं लग्न ठरलं, माझ्या मुलीचं लग्न ठरलं नाही, उलट तिचं ठरलं तर आनंद वाटायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. जी गोष्ट स्वीकारून आहे तिचा स्वीकार आहे. म्हणजे ज्या थोडक्यात ही जी सगळी लक्षणं आपण बारकाईनं वाचली तर त्या लक्षात असं येतं आपल्याला की अज्ञानाच्या पोटी सगळी लक्षणं आहेत, त्याच्यासाठी अज्ञान दूर करणं हे महत्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा कृतः कस्य स्वित्थनम्. ओम शांति शांति शांति.